ओम शांति। निर्माण बना आणि नव निर्माण करा। जीवनामधला सर्व गुणांचा कल्पवृक्षाचा बीज हा नम्रता आहे। नम्रता हा मनुष्याला श्रेष्ठ बनवण्याचा गुण आहे आणि आपल्या जीवनाला घडविणारा श्रेष्ठ बनविणारा गुण म्हणजेच नम्रता आहे। दगडालाही पाझर फोडणारा तो नम्रता आहे। नम्रताच्या गुणामुळे आपण सर्व जगाचं मन जिंकू शकतो आणि म्हणूनच आपल्या जेवढे काही महान संत श्रेष्ठ पुरुष होऊन गेलेले आहे ते सर्वांमध्ये नम्रता हा गुण आहे। आपण म्हणतो की ज्या वादळामध्ये मोठे मोठे वृक्षही तुटून पडतात परंतु लवायासारखे झाड वाकतात। ज्या वेळेला तुफान येते वादळ येते त्यावेळेला ते वाकून जातात आणि वादळ पूर्ण झाल्यानंतर पुन्हा तसेचे तसे उभे राहतात। म्हणून नम्रता हा गुण कितीही मोठ्या परिस्थितींना तुफानांना तोंड देण्याची शक्ती आपल्यामध्ये आणतो। जो व्यक्ती नम्र असतो तो जणू काही दगडाला हिरा बनवण्याची शक्ती त्याच्यामध्ये येत असते आणि असा हा गुण आज आपण सर्वजण आपल्यामध्ये धारण करण्याची शक्ती आणूया। ईश्वराकडनं आपण सर्वजण ही शक्ती घेऊया की माझ्यामध्ये सुद्धा हा नम्रतेचा गुण मला धारण करायचा आहे। नम्रता याचा अर्थ असा नाही की तुम्ही एखाद्या व्यक्तीला सारखं झुकून नमस्कार करत राहा, नाही। परंतु नम्रता आपल्या व्यवहारामध्ये आपल्या विचारांमध्ये सामंजस्य ज्याला म्हणतात त्याचं दुसरं नाव नम्रता आहे। रवींद्रनाथ टागोर जे होते त्यांना इंग्रजांनी त्यांच्या श्रेष्ठ बुद्धिमत्तेमुळे आणि त्यांच्या ज्ञानाच्या शक्तीमुळे इंग्रजांनी त्यांना सर ही पदवी दिली होती। परंतु ज्या वेळेला जालियनवाला बाग याच्यामध्ये हत्याकांड झालं आणि इंग्रजांची अमानवीय वृत्ती बघून त्यांना ती सर पदवी आवडली नाही आणि त्यांनी ती सर पदवी जी होती ती इंग्रजांना परत देऊन टाकली आणि ते जनमानवांमध्ये सर्वांमध्ये मिक्स होऊन आपलं जीवन भारताला स्वतंत्र बनविण्याच्या कार्यामध्ये लावली आणि ते नम्रपणे सर्वांच्या मध्ये जाऊन सेवा करू लागले। जी महान बुद्धिवान व्यक्ती असतात ते आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अहंकार येऊ देत नाही, कारण की अहंकारी व्यक्ती जरी तो पुढे पुढे जात असला तरी तो सुईच्या टोकावर जात असतो। एक दिवशी सुईच्या टोकावर पोहोचल्यावर त्याला खालीच यावं लागतं, परंतु जो नम्र व्यक्ती असतो तो नम्र व्यक्ती नेहमी पुढे पुढे जात असतो। जीवनामध्ये सदैव चांगल्या सद्गुणांना तो आणत असतो आणि आपल्या जीवनाला एका हिऱ्याप्रमाणे गुणवान बनत असतो। जसं हिऱ्याला हिऱ्याचा जो दगड असतो तो जर आपण पाहिला पहिल्यांदा तर आपल्याला वाटणार सुद्धा नाही की हा हिरा आहे, एक साधारण दगड असतो। पण ज्या वेळेला त्याला पैलू पाडले जातात त्यावेळेला तसे तसे त्याच्यातनं सप्त रंग निघत असतात परमेश्वर सुद्धा आपल्याला सांगतात की ज्या वेळेला आपण नम्रता हा गुण धारण करतो त्यावेळेला आपल्यामध्ये सुद्धा जणू काही पैलू आपल्या जीवनामध्ये येत असतात आणि ह्या वेगवेगळ्या पैलूने आपलं जीवन सुंदर श्रेष्ठ बनत असतं. म्हणून परमेश्वराचं म्हणणं आहे की हे मनुष्य आत्मेव तुम्ही अहंकाराला सोडा, त्याच्या ऐवजी आपल्या जीवनामध्ये सदैव सद्गुणांना नम्रता हा गुण धारण करा. नम्र व्यक्ती जो आहे नम्र तो कधीही न मरता, नम्रता म्हणजे न मरता, तो कधीही मरत नाही, तो अमर असतो. तो ह्या जगामध्ये राहून सुद्धा आणि गेल्यावर सुद्धा जगामध्ये सर्व लोक त्याचं स्मरण करतात. म्हणून परमात्मा सांगतात की तुम्ही आपल्या जीवनामध्ये सद्गुणांना धारण करण्यासाठी नम्रतेचा गुण अति अति आवश्यक आहे. एकदा आम्ही रस्त्याने जात असताना पावसाळ्याचे दिवस होते, रस्त्याने आम्ही दोन बहिणी चाललो होतो. तेव्हा एक दोन सायकलवाले येत होते, चिखल होता, चिखलामुळे दोघांच्याही सायकली फिसल्या आणि दोघांची टक्कर झाली. तेव्हा एक दुसऱ्यांना दोघही समजू शकले नाही, परंतु दोघही एक उठून एकमेकांना मारू लागले आणि वाईट साईड बोलू लागले, शिव्या देऊ लागले, लोक त्यांना सोडवावे लागले. सोडवायला आले की अरे बाबा असं बोलायचं नसतं, पडले तर पडले, तुम्ही एकमेकांच्या चुकीमुळे पडले आहात. असं तरी सुद्धा ते दोघं एकमेकांना खूप वैर आणि क्रोधाच्या दृष्टीने बघत होते. लोकांनी त्यांचं भांडण सोडवलं आणि ते घरी गेले. आम्ही रस्त्याने पुढे जातच होतो तर जाता जाता पुन्हा असेच दोन सायकलवाले आले आणि त्या दोन सायकलवाल्यांचं पण दोघांना एकमेकांना टक्कर झाली आणि दोघेही खाली पडले. परंतु त्याच्यामधला एक आपली सायकल सावरून उभा राहिला, सायकल उभी केली आणि त्याच्या सायकलमुळे जो दुसरा पडला होता त्याची सायकल उचलायला गेला आणि त्यालाही उचललं गेलं आणि हात जोडून बोलू लागला की क्षमा करा, माझ्या सायकलीचा तुम्हाला धक्का लागला आणि म्हणून तुम्ही पडलात, मी स्वारी म्हणतो आहे. तेव्हा दुसरा व्यक्ती त्याला बोलला, नाही नाही तुझी काही चूक नाही, माझ्याच हाताचा सायकलीचा हँडल ढिल्ला पडला आणि म्हणून मी ब्रेक दाबू शकलो नाही आणि म्हणून माझ्या आणि माझी सायकल तुला लागली. दोघही प्रेमाने सामंजस्यपणाने एकमेकांची चूक कबूल करतात आणि दोघही आपल्या रस्त्याने चालले जातात. मग बघा, दोघांची क्रिया एकच होती परंतु दोघांच्या विचारांमध्ये रात्रंदिवसाचा फरक होता. पहिले जे दोन सवार सायकलवाले होते त्यांच्या मनामध्ये क्रोध अहंकार भरलेला होता, सामंजस्यपणा नव्हता, ज्याच्यामुळे मारामारीची वेळ आली, शिवीगाळीची वेळ आली आणि आपसामध्ये मन मुठाव आला, लोकांना त्याची भांडणं सोडावी लागली. परंतु दुसरे जे दोन सायकल सवार होते त्या दोघांमध्येही सामंजस्य होत. दोघांपेक्षाही जो पहिल्यान उठून दुसऱ्याची सायकल उचलायला गेला त्याच्यामध्ये भरपूर नम्रता होती आणि त्याची नम्रता बघून समोरच्या व्यक्तीला मध्ये पण आपोआप नम्रता आली. म्हणून म्हणतात की दुनिया झुकते है लेकिन झुकाने वाले चाहिए. आपण आपल्या कर्माने दुसऱ्यांची मन बदलवू शकतो, आपल्या कर्माने आपण दुसऱ्यांना गुणवान बनवू शकतो, आपल्या कर्माने आपण सर्वांना शांत बनवू शकतो, श्रेष्ठ बनवू शकतो. म्हणूनच आपण आपले कर्म नेहमी शांत ठेवले पाहिजे, सात्विक विचार ठेवले पाहिजे. आपल्या मनामध्ये शांती असेल तर आपण सर्वांना शांती देऊ शकतो. आपल्या मनामध्ये सद्भावना असेल तर आपण सर्वांशी सद्भावनेने वागू शकतो. म्हणूनच आपण सदैव आपल्या जीवनामध्ये ह्या सद्गुणांना भरूया, आपलं जीवन श्रेष्ठ बनवूया, जेणेकरून आपल्याला कुठल्याही परिस्थितींना आपण तोंड देऊ शकतो. असं करण्यासाठीच तर परमेश्वर ह्या सृष्टीवरती आले आहेत. ईश्वर ही नवीन दुनिया बनवत आहे, श्रेष्ठ सतयुगाची स्थापना करत आहे, आणि ही सतयुगाची स्थापना करण्यासाठी परमेश्वराचं म्हणणं आहे की तुम्ही जीवनामध्ये निर्माण बना. निर्माण म्हणजे नम्र, नम्रता अर्थात सद्व्यवहार, समंजसपण्य आणि सात्विकता. ह्या सर्व गुणांनी आपण आपल्या जीवनाला घडवू शकतो. असं आपलं जीवन घडविण्यासाठी आपण ह्या जगामध्ये आलेलो आहोत. आपला जन्म ह्या जगामध्ये कशासाठी झाला आहे तर आपल्याला चांगले कर्म करण्यासाठी झाला आहे, सद्विचाराने जगण्यासाठी झाला आहे. आणि श्रेष्ठ विचाराने ज्यावेळेला आपण जगतो त्यावेळेला आपलं जीवन हे महान बनलं जातं. आणि जिथे नम्रता आहे तिथे महानता आहे. बघा, 33 कोटी देवी देवता जे आहेत त्या 33 कोटी देवी देवतांना घडविणारा परमेश्वर निराकार शिव भगवंत, त्याच्यामध्ये किती नम्रता आहे. परमात्मा, आपण एवढी दुःखी आत्माए, पतित झालेली आत्माए, आपल्यामध्ये अनेक अनेक अवगुण असलेली आत्माए, त्यांना सुद्धा परमेश्वराने सर्वांचे अपराध पोटात घातले आणि सर्वांना गुणवान बनवलं. मग देवांचा देव महादेव सुद्धा नम्र आहे, मग आपल्याला कुठला अहंकार. आपण तर एक काडीचे मनुष्य आहोत, आपल्याला कुठला अहंकार आणि कशाचा अहंकार. म्हणून परमेश्वर सांगतात की हे मानवा, अहंकार सोड आणि तू नम्र बन, आपल्या जीवनाला नम्रतेचा श्रृंगार कर, तेव्हा तू जीवन आपलं घडवू शकतोस. बघा, महाभारतामध्ये सांगितलं जातं की महाभारतामध्ये ज्या वेळेला पांडवांनी राजसूय यज्ञ स्थापन केला, महान यज्ञाची स्थापना केली होती, आणि त्या यज्ञाच्या मध्ये हजारो लोकांना बोलवलं होतं. सर्व राजे रजवाडे, सर्व महान अतिथी त्या यज्ञामध्ये आले होते. आणि परमेश्वर श्रीकृष्णाने सुद्धा सर्वांना सांगितलं की सर्वांना सगळी कामं वाटून दिले आणि त्यांनी सांगितलं माझी सेवा सर्वांची, त्यांनी सेवा कुठली स्वीकार केली तर सर्वांना जीव घातल्यानंतर सर्वांच्या उष्ट्या पत्रवाळ्या उचलणे हे काम त्यांनी स्वीकार केलं. सर्वांना त्यांनी शिकवलं की कितीही आपण मोठे असलो तरी सुद्धा आपण छोटं काम केल्याने काही छोटे बनत नाही. असं नाही की आपण जर लहान सहान कामं केली, हलकी कामं केली म्हणून आपण हलकी बनलो. नाही, आपण जेवढं महान असू आणि तेवढं लहान कामं जर केली तेवढेच महान बनू शकतो. म्हणून परमेश्वर आपल्याला ह्या जगामध्ये एक धडा शिकविण्यासाठी आला आहे की आपण जीवनामध्ये सदैव नम्र बना, नम्रतेने आपलं जीवन घडविलं पाहिजे. नम्रतेने आपल्या मनामध्ये शांतीची शक्ती धारण केली पाहिजे. म्हणून परमेश्वराचं म्हणणं आहे की नम्र बना तर तुम्ही नमन योग्य बनाल. आपण जर नम्र बनलो तर तुमचे सर्वजण नमन करतील. आणि त्याच्यासाठी आपण नेहमी आपल्या मनाची स्थिती ही फार विशाल ठेवली पाहिजे. आपलं मन कंजेस्टेड नकोय. जर आपलं मन कंजेस्टेड असेल तर आपण कधीही काहीही कोणाचं मनामध्ये ठेवू शकणार नाही. जो विशाल हृदयावाला व्यक्ती आहे तोच नम्र बनू शकतो. नम्र बनण्यासाठी मनाची खूप मोठी तयारी हवी आहे. मनाला मोठं बनवलं पाहिजे तेव्हाच आपण नम्र बनू शकतो. नम्रता हे एक मोठं कवच आहे. ज्यावेळे ज्याप्रमाणे पूर्वीचे लोक युद्धाला जात असत त्यावेळेला युद्धाला जाताना कवच घालत असत, चिलखत घालत असत, लोखंडाचं कवच आणि चिलखत घालत असत. आणि ते घातल्यानंतर कुणाचाही तलवारीचा वार त्यांच्यावर होत नसे. त्याचप्रमाणे परमेश्वर सुद्धा आपल्याला सांगतात की आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला कितीही प्रकारचे दुःख आले, कितीही प्रकारचे लोकांनी आपली परीक्षा घेतली, कितीही प्रकारचे परिस्थितींचा पहाड डोंगर आपल्या समोर आला तरी सुद्धा आपल्या जीवनामधलं नम्रतेचं कवच काढू नका. नम्रता हे खूप मोठं कवच आहे. नम्र व्यक्तीचं कधीही कोणी वाईट करू शकणार नाही, कारण की ते त्याने नम्रतेचं कवच घातलेलं आहे आणि या कवचामुळे तो सदैव जीवनामध्ये सेफ आहे. तर असं हे जीवन घडविण्यासाठी आपण नेहमी आपल्या जीवनामध्ये आजपासून निश्चय करूया की मला नम्रतेने सर्वांचे मन जिंकायचे आहे. राजा आणि जी काही सरकार आहे ते कायदा आणि तलवारीने सर्वांच्या मनावर राज्य करत असते, परंतु एक साधारण व्यक्ती, एक योगी व्यक्ती, एक समंजस व्यक्ती आपल्या गुणाने सर्वांच्या हृदयावरती राज्य करत असतो. मग आपण आपल्या जीवनामध्ये हा गुण अवश्य धारण करूया. जिथे नम्रता असते तिथेच प्रभुता आहे. ईश्वर त्याच्या बरोबर आहे आणि त्याच्या जीवनामध्ये सर्व गुण आपोआप येऊ शकतात, कारण की नम्रता बीज आहे आणि त्याच्या बरोबर सर्व गुण त्याच्या जीवनामध्ये फळांप्रमाणे त्या वृक्षाला लागत असतात. तर अशी जीवन परमेश्वराची ही म्हणणं आहे की तुम्ही कर्तव्य करा, फळाची इच्छा करू नका. तर जेव्हा जेव्हाही नम्रतेचा गुण आपण आपल्या जीवनामध्ये आणतो तो गुण आपल्याला अवश्य महान बनवतो. तुम्ही म्हणालताई आम्ही खूप दिवसापासून नम्रता बनतो, पण कधी काही आम्हाला असा काही विचार तर नाही आला किंवा त्याचं काही फळ तर नाही दिसलं. परंतु एका दिवसात तर तुम्हाला काही फळ मिळणार नाही. फळ मिळण्यासाठी वेट अँड सी, थांबा आणि एक ना एक दिवस तुम्हाला त्याची प्रचिती अवश्य मिळणार. ज्या वेळेला आपण नम्रतेने वागतो त्याचं फळ आपल्याला तुरंत मनामध्ये समाधान प्राप्त होते. हे केवढं मोठं फळ आहे. बघा, आपण जर कुणाला दोन शिव्या देऊन आलो, कुणाला वाईट साईड बोललो, कुणाचा अपमान केला किंवा कुणाला रागवून बोललो, तर त्यावेळेला आपण बोलून तर देतो, पण नंतर आपलं मन किती खातं. आपल्या मनामध्ये आपल्याला आपले सतसत विवेक बुद्धी फटके मारत असते की हे मन तू असं करायला नको होतं, हे मन तू चुकलास, हे मन तू असं का वागलास, असं आपलं मन आपल्याला फटके देत असतो. आणि म्हणून परमेश्वर सांगतात की ज्या वेळेला तुम्ही नम्रतेने वागतात, सामंजस्यपणाने वागतो, सर्वांना सुख देण्याच्या वृत्तीने वागतो, सर्वांशी शांती प्रेमाने वागतो, त्यावेळेला आपल्या मनाला समाधान प्राप्त होत. मग हे समाधान प्राप्त होणं हे काही लहान फळ नाही, हे खूप मोठं फळ आहे. नंतर तर फळ मिळणारच, पण तुरंत फळ जे आहे ते आपल्या मनाची संतुष्टता. म्हणून बघा, म्हटलं जातं मन चंगा तर कठोती मे गंगा. जर आपलं मन चांगलं आहे तर आपल्या मनामध्येच गंगा जमुनाचं तीर्थ आहे. म्हणून नम्रता हे तीर्थाप्रमाणे आहे. नम्रतेचा गुण आपल्या जीवनाला आणि विश्वाला नवनिर्माण करू शकतो. बघा, पाणी जे आहे ते पाणी कुठे असतं नेहमी? पाणी नेहमी खोल ठिकाणी असतं. पाणी नेहमी जिथे खोलवा आहे तिथे साठून राहतं. उंच ठिकाणी पाणी नसतं. तर त्याचप्रमाणे जो व्यक्ती नम्र असतो त्याच्याचकडे सर्व शक्तियां असतात. ज्या वेळेला आपण नम्र बनू तेव्हाच आपण पाणी पिऊ शकतो. आपल्या जीवनामध्ये सुद्धा नम्रतेचा गुण हा अति आवश्यक आहे. आपण म्हटलात की नाही, मी का कशा कुणा पुढे झुकू, माझं काय अडलं आहे, मी कशाला झुकू, त्याने झुकलं पाहिजे. परंतु नाही, त्या तो जर झुकला तर त्याला परीक्षेमध्ये पास झाला, त्याला मार्क्स मिळतील ईश्वराची. आणि मी त्याच्यानंतर झुकलो तर मला त्याचं श्रेय नाही, श्रेय माझं त्याला मिळणार. आणि म्हणून परमेश्वर आपल्याला सांगतात की तुम्ही प्रथम झुका तर त्याचं फळ ते तुम्हाला प्राप्त होणार. आणि ज्या वेळेला आपल्याला हे फळ प्राप्त करायचं आहे तर हा नम्र बनलं पाहिजे. तेव्हाच आपण विश्वाचं नवनिर्माण करू शकतो. असं नवनिर्माण करण्यासाठीच परमेश्वर ह्या सृष्टीवर आले आहे. ओम शांती.